भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणेस्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषु मद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मागील खेपेस अध्यात्म मंगलधाम मधील पितळी देवाऱ्या संदर्भातील प्रसंगाचं वर्णन वाचलं होतं। त्या वर्णनात पुरेशा स्मरणाअभावी काही महत्वाचे तपशील राहून गेले होते, तर काही वर्णनांमध्ये चुका झाल्या होत्या। पूजनीय स्वामी मकरंदनाथांना तो सर्व प्रसंग जसा घडला तसा आठवला आणि त्यांनी निश्चित काय घडलं याची मला आठवण करून दिली। चुकीच्या माहितीबद्दल सुरुवातीस दिलगिरी व्यक्त करतो आणि नक्की काय घडलं ते वाचून दाखवतो। स्वामीजींची इच्छा माऊलींच्या मूर्तीसाठी सुबक पितळी देव्हारा करावा अशी होती। त्यासाठी श्रीयुत ओतारी या कारागिरास पाचारण करण्यात आले होते। श्री तोतारी हे साठीच्या घरातील पारंपरिक पद्धतीचे गृहस्थ होते. धातूंच्या ओतीव वस्तू आणि मूर्ती बनविण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. मागे सांगितल्यानुसार स्वामीजींच्या निवेदनाला प्रतिसाद म्हणून 250 ग्रॅम सोनं देखील जमा झालं आणि त्याचा आटवून शुद्ध सोन्याचा रवा बनवण्यात आला होता. ते सोनं देव्हाऱ्याच्या कळसासाठी वापरायचा स्वामीजींचा मानस होता. पितळी देव्हाऱ्यासाठी श्रीयुत ओतारी यांना मंडळातर्फे सुरुवातीला 25,000 रुपये देण्यात आले. त्यांनी कामाला सुरुवात केली. ओतारींनी दाखवलेल्या आराखड्यानुसार पितळी देव्हाऱ्यासाठीचा एकंदरीत अंदाज 50,000-60,000 रुपये इतका निघत होता. मंडळाकडे जमा असलेल्या निधीमधूनच हा खर्च भागवावा आणि देणग्यांचं स्वतंत्र आवाहन करू नये या स्वामीजींच्या धोरणानुसार त्या काळात मंडळाच्या खात्यात शिल्लक असलेल्या गंगाजळीतून हा खर्च भागवला जाणार होता. श्रीयुत ओतारी यांनी देव्हाऱ्यासाठी म्हणून सर्वात प्रथम पाट तयार करायला घेतला. सुमारे 3 आठवडे त्यांचं काम सुरू होतं. स्वामीजी वेळोवेळी त्यांच्या कामाच्या प्रगतीची माहिती घेत होते. जेव्हा त्यांचा पाट पूर्ण झाल्याचा निरोप आला तेव्हा आम्ही काही साधक तो पाट पाहण्यासाठी म्हणून गेलो. तो पाट म्हणजे आपण बसण्यासाठी वापरतो तशा आकाराचा पाट असावा अशी आम्हा सर्वांची समजूत होती. प्रत्यक्षात जेव्हा बघितला तेव्हा असं लक्षात आलं की तो पाट म्हणजे एक लांब रुंद भक्कम वजनदार पितळी वस्तू आहे. त्या पाटाचं वजनच सुमारे 40-50 किलो असावं. श्री दोतारींनी अशी माहिती दिली की वस्तू घसघशीत आणि मजबूत करण्यासाठी आधी ठरवल्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पितळं ओतावं लागलं. आता ह्या पाटाला शोभेल असा वरचा देव्हारा बनवायला घ्यायचा आहे. त्यांना विचारलं की पाटच इतक्या वजनाचा झाला आता वरचा देव्हारा वजनानं किती असेल. ते उत्तरले तसा अंदाज देता येत नाही, प्रत्यक्ष काम करतानाच ते कळतं. असं सांगून त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती श्री शाहू महाराजांचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले सोन्याचं असन घडवण्यासाठी म्हणून मला त्यांनी बोलावलं होतं. आसनाच्या अर्ध्या भागात त्यांनी दिलेलं सर्व सोनं संपलं आणि मग काम तसंच ठेवून मी आपला वाट बघत कोल्हापुरात थांबून राहिलो. शाहू महाराजांना कळलं की अंदाजानुसार ठरवलेलं सोनं निम्म्या कामातच संपलं आणि आता अधिक सोन्याशिवाय पुढील काम पूर्ण होणार नाही. हे ऐकून ते नाराज झाले पण त्यांनी अधिक सोनं देऊन ते काम पूर्ण करून घेतलं. हे सांगण्यामागचा उद्देश असा होता की खुद्द शाहू महाराजांना सुद्धा मी असाच सांगितलेला अंदाज चुकला आणि तोही सोन्याच्या बाबतीत, आणि तरीही त्यांनी नाराजीनी का असेना अधिक सोनं घातलंच होतं. तसंच तुमच्याही पितळ्याच्या बाबतीत होऊ शकतं. पुढे ते म्हणाले तुम्ही दिलेल्या 25,000 रुपयात या पाटाचं काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही, याच कामासाठी अजून 20,000-1,000 रुपये लागू शकतात. ही सर्व वार्ता स्वामीजींच्या कानावर घालण्यात आली. स्वामीजींना असा गोंधळाचा व्यवहार मुळीच पसंत पडत नसे. 50-60 हजारात देव्हारा करणारा माणूस फक्त पाटालाच तितके पैसे लावतो हे त्यांना विचित्र वाटलं. ते म्हणाले हे मंडळाचे पैसे आहेत. अशा रीतीने अव्यवहारी खर्च मंडळ म्हणून आपण करू नये. शाहू महाराजांचं ठीक आहे, त्यांना सोनं देणं शक्य झालं म्हणून आपण काही शाहू महाराज नाही. आपल्या मंडळाला ही परवडणारी गोष्ट नाही, आपण हे काम इथंच थांबवूयात. त्यांनी ओतारींच्या उरलेल्या रकमेचा चेक मंडळातर्फे चुकता करून तो पाठ आहे त्या स्थितीत तिथून उचलून आणायला विजयला सांगितलं. विजयनं त्यांच्या सांगण्यानुसार तो पाठ परत आणून अध्यात्म मंगलधाम या ठिकाणी ठेवला. त्यानंतर स्वामीजींना असं सांगण्यात आलं की जर संपूर्ण देव्हारा पितळीचाच केला तर त्याचं वजन अवाढव्य होईल. अध्यात्म मंगलधामची स्लॅब ही आरसीसी नाही, लोड बेअरिंगची आहे. अशा स्थितीत शंभर दीडशे किलोचा भोजा त्या स्लॅबवर एकाच ठिकाणी टाकणं हे तितकं योग्य नाही. स्वामीजींनी पाटावर त्या मापानं सुंदर दिसेल असा लाकडी देव्हारा करवून घेतला. मंडळाच्या खिशाला परवडणारा खर्च होऊन तो विषय त्या ठिकाणी संपला. राहता राहिलेला मुद्दा म्हणजे त्या देव्हाऱ्यावरील कळसाचा. मंडळाकडे जमा झालेल्या सोन्याचा कळस बनवावा असं त्यांना वाटत होतं. परंतु मंडळातील त्यावेळचे ज्येष्ठ साधक डॉ मधुकरराव आपटे, भैयासाहेब जोशी इत्यादींनी स्वामीजींना असा कळस करण्यातील संभाव्य धोका सांगितला. ते म्हणाले, केंद्रातील देव्हाऱ्यास सोन्याचा कळस आहे अशी बाब आता सर्वश्रुत होईल, कारण आपण मंडळात तशी निवेदनं करत आहोत. उगाच कोणाची नजर जायला नको. स्वामीजींना हा विचार एकदम मान्य झाला. ते म्हणाले, आपल्या ज्ञानमंदिराचा दरवाजा काचेचा आहे, खाली मोडक काका काकूच राहतात, नसता धोका पत्करणं बरोबर नाही. त्यांनी जमा झालेलं सोनं पुन्हा कणसकर सराफांना बाजारभावानं विकत घ्यायला सांगितलं आणि आलेले पैसे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करून घेतले. आजही तो प्रसिद्ध सिंहाच्या पंजाच्या आकाराचे पाय असलेला पाट आणि त्यावरचा सुबक लाकडी देव्हारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यातील दैवत आपल्याला अध्यात्म मंगलधाममध्ये पाहायला मिळतं.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून द्यावं. भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने आणि पुढे आणि पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या दिशेने आणि पुढे असं सरकून घ्यावं.
हरी हरी. कालच्या आपल्या ज्ञानेश्वरी प्रवचनात आपण सद्गुरूंना ध्यानात मला ज्ञान द्या मागितले तर ज्ञान साधकापासून दूर जाते असे सांगितलेत. रोज सकाळी ध्यान करताना सद्गुरूंची मानस पूजा केल्यावर सद्गुरूंना माझे ध्यान आपल्या कृपेने चांगले होऊ दे ही प्रार्थना करणे अहंकारातच मोडते का? यामध्ये आता आपण सांगितल्याप्रमाणे सर्व साधकांचे ध्यान आपल्या कृपेने चांगले होऊ दे. ध्यान हा बदल मी आजपासूनच करेन. तसेच मी दररोज सकाळी ध्यान करण्याआधी आपण सांगितल्याप्रमाणे मी परमेश्वर स्वरूप आहे या संकल्पाबरोबरच स्वामीजींनी मला रोज नित्य नियमाने ध्यान करण्यास सांगितले आहे व पुढे ते त्यांच्या इच्छेने पुढचे बघून घेतील हा संकल्पही करतो. हे बरोबर आहे का? ह्यामध्येही अहंकारच आहे. तसेच स्वामीजी, आपण ज्यावेळेस सद्गुरूंचे किंवा पंढरीनाथांचे रूप आठवा असे सांगता त्यावेळेसही त्यावेळेस माझ्याकडून फक्त सद्गुरूंचे व पंढरीनाथांचे फक्त चरण कमलच डोळ्यासमोर आणले जातात. हे मी माझ्यामध्ये अजून सद्गुरूंचे व पंढरीनाथांचे संपूर्ण रूप पाहण्याची पात्रता नसल्यानेच घडते असे सतत वाटते. माझ्या साधनेमध्ये कोणती कमतरता राहत आहे हे कृपा करून मार्गदर्शन कराल का? माझ्या या अज्ञानाच्या बालिश प्रश्नाबद्दल मला कृपाळूपणे क्षमा करावी ही विनंती. प्रथम मी तुम्हाला ध्यानाची प्रक्रिया सांगतो. प्रवचनात काय सांगितलं तर तेही सांगतोच. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही ध्यानाच्या आसनावर बसल्यानंतर एक मिनिट दोन मिनिट तुमचं शरीर स्वस्थ होण्याला द्या. तुमचं मन देखील स्वस्थ शांत होऊ दे. मन शांत होईल तर मी असं सांगतो की हृदयाचे ठोके देखील जरा संथ पडतील. आपल्याला शांती प्राप्त होते आहे, आपण शांत होतो आहोत शरीरानी मनानी तर्कानी आपण शांत होतो आहोत, असे एक दोन मिनिट अभ्यास करा असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। त्यानंतर मग सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः असं सर्वांचं कल्याण होवो अशा प्रकारची एखादी प्रार्थना करावी असंही सांगतो। तुम्हाला ध्यानावरची प्रवचन आठवत असतील, ते झाल्यानंतर मग आपल्या सद्गुरूंना आपल्या समोर आणावं आणि त्यांच्या समक्ष आपण काही संकल्प करावेत असं मी सांगतो। एकतर तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचा दृढ भाव ध्यानाच्या योगाने प्रतीत मला होवो आणि सद्गुरूंच्या कृपेनी मी हे ध्यानाची प्रक्रिया चांगली घडो, मला ध्यान नीट करता येवो आणि ध्यानात जे काही विचार अथवा वृत्ती उठतील त्या विचारांकडे किंवा वृत्तींकडे किंवा विकारांकडे मी दुर्लक्ष करेन, मी त्यांच्या मागे धावणार नाही असा संकल्प करायला मी तुम्हाला सांगतो। सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सद्गुरूंची मानस पूजा करायला सांगतो। अत्यंत प्रेमाने भावाने सद्गुरूंची मानस पूजा करावी असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही मानस पूजा अतिशय थोड्या वेळात करता येते, एक दीड मिनिटांमध्ये दोन मिनिटांमध्ये ही मानस पूजा करता येते। कारण मनानेच उपचार करायचे असल्यामुळं मनात आणलं आपण सद्गुरूंचे पाय धुतो आहोत की ती क्रिया जवळपास पूर्ण होते, त्याच्यासाठी पाच मिनिटं बसून राहू नका। असं एका पाठोपाठ एक नुसतं आठवलं तरी सद्गुरूंची तुम्ही पाद्यपूजा कराल। ते झाल्यानंतर मग स्वामीजींनी जे ध्यानापूर्वी म्हणायचे श्लोक दिलेले आहेत संप्रदायपूर्वक ध्यान करताना, तर ते श्लोक अतिशय भावाने म्हणायला मी तुम्हाला सांगतो। त्याच्यामध्ये सद्गुरूंची सुरुवातीला मानस पूजा आहे आणि सद्गुरूंची प्रतिमा सद्गुरूंच्या मूर्तीचं पूजन केलेलं आहे, पण सद्गुरूंच्या वर्णनात्मक श्लोक आहेत तिथं सद्गुरूंचं कुठं रूप नाहीये, तर ते गुणांच्या अंगानी तत्वाच्या अंगानी सद्गुरूंचं स्वरूप आहे। आता ती मूर्ती आपल्या नजरेआड झाली, जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत, जे परमसुख म्हणजे परमात्मसुख देतात, देण्याची क्षमता धरतात, देण्याची त्यांना तळमळ आहे कळवळ आहे, जे ज्ञानस्वरूप आहेत परमात्मस्वरूप आहेत, तसंच अमानित्वम आदंभित्वम अशा ज्ञानगुणांनी देखील युक्त आहेत, ते परमशांत आहेत, ते द्वंद्वरहित आहेत असा त्याचा जो अर्थ आहे, तर त्या अर्थाकडे थोडं लक्ष देऊन मी तुम्हाला असं सांगितलं की या अनुग्रहाचे जे श्लोक आहेत त्याचं इतर वेळेला मधून मधून स्मरण आणि चिंतन करावं। पहिला श्लोक आणि शेवटचे दोन श्लोक आणि शेवटी असलेलं ओम तत्वम सोहम सहा हे गुरुवाक्य हे नेहमी चिंतनामध्ये असावं, त्यामुळे सद्गुरूंच्या स्वरूपाचं चिंतन घडतं आणि ध्यानाच्या वेळेला वाया वेळ जात नाही। या चिंतनामध्ये तुम्ही जेव्हा हे शब्द उच्चारता तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे, चिंतन पक्क असेल तर अर्थासकट सगळं तुम्हाला नीट समजेल असं मी तुम्हाला सांगतो। आणि मग नंतर प्रल्हाद नारद पराशर आदिनाथम मच्छिंद्रांचे इथपासून स्वामी माधवनाथाय नमः इथपर्यंतची जी गुरुपरंपरा किंवा माझ्याकडून ज्यांनी अनुग्रह घेतलेत त्यांनी मकरंदनाथाय नमः इथपर्यंतची गुरुपरंपरा अतिशय भावानी ते सत्पुरुष आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपल्याला तो प्राप्त होतो आहे अशा भावानी म्हणायला मी तुम्हाला सांगितलं। आणि मग गमागमस्यम गमनादी शून्यम आणि हंस हंसेति यो ब्रूयात हे श्लोक देखील अर्थाकडे पाहून अर्थाकडे लक्ष देऊन म्हणायला मी तुम्हाला सांगितलेले आहेत, बरोबर आहे। अर्थाकडे लक्ष देऊन म्हणत असताना या अर्थाचं चिंतन आधी भरपूर केलं करा रोज केलं तरी चालेल, ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये ध्यानाच्या वेळेला त्याचा फायदा होतो असा माझा अनुभव आहे. ध्यानाच्या वेळेला ते चिंतन मग खूप वेळ करत बसायला लागत नाही. ओळी म्हणत असतानाच जवळपास अर्थ समजतो, तरी देखील सावकाश त्या ओळी म्हणा असं मी तुम्हाला सांगतो. आणि ओम तत्वम सोहम सहा अथवा श्रीम तत्वम सोहम सहा याच्याबद्दलही मी तुम्हाला चिंतन करायला सांगतो. ते इतर वेळेला करायला सांगतोच, पण ध्यानाच्या प्रक्रियेच्या प्रारंभी हे श्लोक म्हणून झाल्यानंतर श्वास घेण्याच्या आधी या ओम या ब्रह्मनामानी जसं निर्गुण निराकार परमात्मा जगत झाला, तसं ओम या ब्रह्मनामानी मी देहधारी म्हणजे जगत स्वरूप असलेला निर्गुण निराकाराशी तदाकार होतो आहे. सद्गुरु मला उपदेश करत आहेत की ते परमात्मतत्वच तू आहेस, त्यांच्या आत्मभावातून उपदेश करत आहेत आणि मी आत्मभावातून तो ग्रहण करतो आहे. मी त्यांना प्रतिसाद देतो आहे की मी तोच परमात्म स्वरूप आहे. आणि अशा प्रत्येक चिंतनानंतर प्रत्येक वेळेला गुरुवाक्याचं तीन वेळेला स्मरण करताना चिंतनपूर्वक स्मरण केल्यानंतर थोडे थांबा आणि आपण परमात्म स्वरूप आहोत अशा भावात स्थिर राहा असं तीन वेळेला करा. याला थोडा वेळ गेला तरी चालेल. आणि मग तुम्हाला समजणारही नाही जर तुम्ही रंगून गेलात या चिंतनामध्ये तर सो म्हणून भराभरा श्वास तुमचे वर जातील, आपोआप होईल. कदाचित मुद्दामून श्वासही घ्यायला लागणार नाहीत, पण रोज असं होत नाही बऱ्याच वेळेला. मग सोहमचे दीर्घ श्वास तुम्ही घ्या आणि तुमच्या मनाकडं साक्षीत्वानी पाहण्याच्या अगोदर तुमच्या चिदाकाशामध्ये आपण परमात्म्याशी तदाकार होऊन थांबलेले आहोत अशा भावाने थांबून राहा. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मग किंचितही चिंतन करू नका, कसलंच. आपण आत्मस्वरूप झालो असंही चिंतन नको, याही चिंतनाचा दबाव नको, ते आधी केलेलं आहे. आता श्वास आणि मन वर चिदाकाशात नेऊन ठेवा आणि ते तिथंच स्थिर करा. श्वासाचा लय होईल, मनाचा लय व्हावा. वृत्तीच उठू दिली नाही म्हणजे मनाचा लय झाला आणि वृत्तीरहित आपण परमात्म्याशी तदाकार आहोत या भावनेने तिथं स्थिर राहा. आणि क्षण तुम्ही स्थिर राहिलात, त्या क्षणामागून येणाऱ्या पुढच्या क्षणातही तसेच स्थिर राहा, त्याच्या मागून येणाऱ्या क्षणातही तसेच स्थिर राहा. क्षणैक अद्वयानंदानुभूती देतसे शांती साधकासी असं स्वरूपानंद म्हणतात. पण क्षणाक्षणानी हा काळ तसाच अनुभवा. त्यावेळेला थोडी मनात तुमच्या वृत्ती उठेल की हा क्षण संपला, आता जो चालू क्षण आहे तेव्हा मी तसाच थांबेन, उठू देत चालेल. आणि मग मात्र थोडी गॅप तुमची जाईल निर्विचार, त्यावेळेला तुम्ही परमात्मा भावाशी तदाकार असाल. याचा अर्थ असा की निराकार निर्गुण अव्यक्त अचिंत्य अशा परमात्मा भावाशी तदाकार म्हणजे तुम्ही तेच होऊन राहाल. हे थोडा वेळ जमतं, कोणाला 5 मिनिटं जमेल, कोणाला 10 मिनिटं जमेल, मग तुमची ही जमवण्याची शक्ती कमी पडेल आणि काही बिघडत नाही. कमी पडली तर बिघडत नाही याचा अर्थ आपण साधक आहोत. आपण एकदम बसले की स्वरूपानंद होऊन उठत नाही, उठू शकत नाही, आपण कमीच आहोत म्हणून ही शक्ती कमी पडेल. आपल्याला झेपणार नाही असं होईल. आपल्याला वाटेल की विचार उठला पाहिजे काहीतरी, विचार जणू आपण उठवतो किंवा एखादा अनाहूत विचार उठेल. तो विचार उठल्यानंतर मग असं लक्षात घ्या की तुम्ही परमात्मा स्वरूप आहात अशा भावात बसलेले असताना आणि विचाररहित भावात बसलेले असताना एक संसारासंबंधीचा अवांतर विचार उठला, पण विचाराला प्रतिसाद देण्याची इतकी सवय लागलेली असते की हा परमात्मा स्वरूपाचा भाव सोडून देऊन आपण लगेच त्या विचाराशी तदाकार होतो, तद्रूप होतो. आणि मग एका विचारातून पुढचा विचार, त्याच्यातून अजून पुढचा विचार असे सुरू होतात. कोणाला नोकरीच्या ठिकाणी त्रास आहे, विचार उठला, त्याचं चिंतन सुरू होतं. कोणाच्या घरी आजारपण चालू आहे, त्याचा विचार उठला, चिंतन चालू होतं. मुलाची परीक्षा आहे, कसे काय पेपर्स देतोय कोण जाणे, त्याचं चिंतन सुरू होतं. कुठल्याही विचाराच्या बाबत आस्था न धरता तो जो विचार आहे त्या विचाराने आपण आत्मस्वरूपापासून दूर होतो हे लक्षात घेऊन उठलेला विचार तुम्ही सोडून द्या, त्याचा त्याग करा. साक्षीत्वानी म्हणजे जो मी आहे कोर आत, त्यांनी या विचाराचा आणि माझा काहीही संबंध नाही असं जर ठरवलं आणि तो विचार मी करायचा नाही असं ठरवलं तर त्या विचाराची कुठलीच मातब्बरी नाही, तो गळून पडतो. तो गळून पडल्यानंतर परत निर्विचारता प्राप्त होते. यावेळेला मात्र तुम्ही जे परमात्म स्वरूप चिंतनानी आणि मग नंतर भावानी झालेले असता त्याच्याऐवजी तुम्ही परमात्म स्वरूप पण साक्षी बनता. विचाराचे साक्षी बनता तसे शून्य स्थितीचे देखील तुम्ही साक्षी बनता, तुम्ही साक्षी राहता. आणि ती शून्य स्थिती म्हणजे गगन आणि आपण म्हणजे परमात्म स्वरूप मुळात पण आता द्रष्टा अशी स्थिती कायम राहते. बरोबर आहे मी बोलतोय, तुमच्या अनुभूतीचं आहे, तुम्ही काही ना काही असं करत आहात. असा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा विचाराखेरीज जर वारंवार विचाररहिततेचं द्रष्टुत्व त्याला प्राप्त व्हायला लागलं म्हणजे द्रष्टाभाव आहे पण समोर शून्य स्थिती आहे, विचाररहितता आहे आणि ही विचाररहितता दीर्घ होते आहे, तेव्हा समोर विचारच नसल्यामुळे त्याला द्रष्टा किंवा साक्षी राहण्याची आवश्यकता नाही असं लक्षात येतं. द्रष्टुत्वही नाहीसं होतं आणि परत चिंतनाच्या वेळेला धरलेला आपण परमात्म स्वरूप आहोत हा भाव त्याला प्राप्त होतो पण तो अधिक उत्कट असतो. त्यावेळेला मनाचं उन्मन होतं, त्यावेळेला त्याला परमात्म स्थितीची खरी जाणीव प्राप्त होते आणि त्यामध्ये तो रमून जातो. आणि सहसा ही गोष्ट ध्यानामध्ये शेवटच्या 5-7 मिनिटात घडते आणि आपली अशी इच्छा असते की जर मध्यापासूनही घडलं तर किती मजा येईल. हा काळ वाढावा असं आपल्याला वाटत असतं, तोपर्यंत आपला उठायचा वेळ होतो. आतलं आपलं घड्याळ आपल्याला सांगतं, आपली प्रकृतीची मर्यादा आपल्याला सांगते की तुला उठायचं आहे, पण तुम्ही अद्वैत अनुभूती घेऊन उठता. ही ध्यानाची प्रक्रिया मी तुम्हाला वारंवार सांगतो. काल अशी ओवी आलेली होती की जो ध्यान सुये मानसी तरी तू नाही त्याचे देसी, जो ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझं. 17 अध्यायातली गुरुस्तवनाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ओवी आहे आपल्या सद्गुरूंचं स्तवन करताना. आताच्या या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रथम चिंतन करायला सांगितलं आणि मग त्या चिंतनाची सहजावस्था होऊन विचाररहित त्या भावामध्ये तुम्ही राहावं असं सांगितलं. ध्यानामध्ये साधक बऱ्याच वेळेला मी ध्यान करतोय आणि परमात्म्याला आता प्राप्त करेन अशा विचारात असतो, कधी आता तो परमात्मा प्राप्त होईल अशा विचारात असतो. पण असं आता मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही असं करावं असं, बरोबर आहे. तर हा जो तणाव असतो ध्यान करण्याचा आणि परमात्मस्थिती प्राप्त करण्याचा, यामुळे तुम्ही नेहमी अंतिम स्थितीपासून दूर राहता. तुमचं मनच नाहीसं होत नाही, ध्यानाच्या प्रक्रियेतच हे कुठं नाहीये. ते असं म्हणतात ध्यान विसरे तेणेसी वालभ तुझं. पण जो ध्यान करत असताना नंतर आपण ध्यान करतोय हेही विसरून जातो, जे आत्ताच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही ऐकलं. ध्यान करता आहात, चिदाकाशामध्ये सहज परमात्मा भावाशी एकरूप झालेले आहात. तिथून तुमच्या ठिकाणी वृत्ती उठायला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही द्रष्टा झालेले आहात आणि त्या विचाराला बाजूला सारण्याचं काम करता आहात. बस तेवढं झाल्यानंतर आता मला परमात्मस्थिती प्राप्त करायची हाही विचार नको. आणि मी परमात्म स्वरूप आहे हाही विचार नको. ती जी द्रष्टुत्वानी प्राप्त झालेली शून्य स्थिती आहे ती अलिप्तपणाने पाहत राहा. ती दीर्घकाळ टिकली तर द्रष्टेपणाचा भाव किंवा साक्षीत्वाचा भावच गळून पडेल आणि तुम्ही आपोआप परमात्मस्वरूप होऊन राहाल. याचा अर्थ असा की ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझं. ध्यान करत असताना मी ध्यान करतो आहे हा भावही नाहीसा होतो आणि या प्रक्रियेमध्ये आपोआप तो एक रूपता साधतो. आता आपण प्रश्न काय विचारलाय ते पाहू. आपल्या ज्ञानेश्वरी प्रवचनात आपण सद्गुरूंना ध्यानात मला ज्ञान द्या मागितले तर ज्ञान साधकापासून दूर जाते असे सांगितले. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सद्गुरूंना ज्ञान द्या किंवा सद्गुरु कृपेने मला ज्ञान प्राप्त होवो हे सुरुवातीला संकल्प म्हणून तुम्ही करायचं आहे. पण ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सर्व काळ आता मला हे व्हावं व्हावं अशी उत्सुकता नसावी असं मी तुम्हाला सांगितलं. रोज सकाळी ध्यान करताना सद्गुरूंची मानसपूजा केल्यावर सद्गुरूंना माझे ध्यान आपल्या कृपेने चांगले होऊ दे ही प्रार्थना करणे अहंकारातच मोडते का? नाही. आताही मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अशी प्रार्थना करा की माझं ध्यान तुमच्या कृपेने चांगलं होवो. यामध्ये आता आपण सांगितल्याप्रमाणे सर्व साधकांचे ध्यान आपल्या कृपेने चांगले होऊ दे असं कालही मी सांगितलं नाही. सर्व साधकांचे ध्यान आपल्या मी असं तुम्हाला सांगितलं की एक साधिका दर्शनासाठी उभी होती ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर स्वामीजींच्या घरातल्या देव्हाऱ्यात आणि तिथं ती डोळे मिटून काही पुटपुटली. स्वामीजी म्हणाले की काय विचारलंस, काय सांगितलंस, काय मागितलंस? तेव्हा ती म्हणाली की मला आत्मज्ञान दे असं मागितलंस. तेव्हा ते म्हणाले की सर्वांनाच आत्मज्ञान असू दे असं का नाही मागितलंस? याचे कॉन्टेस्ट लक्षात ठेवा. सर्वांमध्ये तू आलीसच असं ते म्हणाले. पण सर्वच काही ध्यानाला बसलेले नाहीयेत विश्वात. आता फक्त तुम्हीच बसलेले आहात ध्यानाच्या वेळेला. सर्वांचंच ध्यान चांगलं होत आहेत. मुंबईला लोकल आणि लोक प्रवास करतायत त्याच वेळेला, पुण्यात करतायत, बसेसनी जातायत, स्कूटरवरून जातायत, दुकानं उघडली जातायत, हे कुठं ध्यान करतायत त्यांचं ध्यान चांगलं हो म्हणायला? तसं काल सांगितलेलंही नव्हतं. तसेच मी दररोज सकाळी ध्यान करण्याआधी आपण सांगितल्याप्रमाणे मी परमेश्वर स्वरूप आहे या संकल्पाबरोबरच स्वामीजींनी मला रोज नित्य नियमाने ध्यान करण्यास सांगितले आहे व पुढे ते त्यांच्या इच्छेने पुढचे बघून घेतील हा संकल्प मी करतो आहे. बरोबर आहे, परफेक्ट आहे. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ध्यान करतो आहे आणि पुढे ध्यानात जे होईल ते तेच करतील असंच आपण म्हणावं. हे वाक्य अतिशय बरोबर आहे. ध्यानातल्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांच्या इच्छेने व्हाव्यात असं सुरुवातीला म्हणावं. तेही सतत म्हणत बसू नये ध्यानात, कारण त्याचाही मनावर दबावच असतो. मन हाच दबाव आहे, ते बाजूला सारण्यासाठी आपण ध्यानाला बसतो आहोत. तसेच ज्यावेळेस सद्गुरूंचे किंवा पंढरीनाथांचे रूप आठवा असे आपण सांगता त्यावेळेस माझ्याकडून फक्त सद्गुरूंचे व पंढरीनाथांचे फक्त चरण कमलच डोळ्यासमोर आणले जातात. हे मी माझ्यामध्ये अजून सद्गुरूंचे व पंढरीनाथांचे संपूर्ण रूप पाहण्याची पात्रता नसल्यानेच घडते असे सतत वाटत राहते. तसं काही नाही असं अजिबात वाटून घेऊ नका. मी तुम्हाला जरी सांगितलं की ध्यानात सद्गुरूंची मानसपूजा करा तरी एखाद्या चित्रासारखे सद्गुरू तुम्हाला दिसतील असंही होत नाही. तुम्ही संकल्पानी करा, त्यांचे पाय आपण धुतो आहोत, त्यांच्या गळ्यात हार घालतो आहोत, ते आशीर्वाद देत आहेत. काही ना काही तुम्हाला कल्पनाशक्तीनी समजेल पण चित्र मात्र दिसेल असं होणार नाही, असं कधीही होणार नाही. आणि फक्त पायच दिसले तरी चालतील. फक्त म्हणजे जेव्हा मी अनुषंगिक साधना सांगतो तेव्हाचा हा प्रश्न आहे बरं का. आता त्याचा आधीच्या याच्याशी गल्लत कोणी ऐकतानाही करू नका. तर यांना ज्यांनी कोणी प्रश्न विचारलेला आहे त्यांना हे जमत नाहीये की आता मूर्तीकडे पहा तर फक्त पायच दिसतात चालेल, काही नाही बिघडणार, चांगलंच आहे. कोणाकोणाला हास्यवदनच फक्त दिसेल चालेल, चांगलं आहे. कोणाला आपल्यावर असणारी करुणामय दृष्टी त्याचा अनुभव फक्त घ्यावा असं वाटेल चालेल. आणि जेव्हा मूर्ती पहा असं म्हणतो तेव्हाही आपण आता डोळ्यांनी पाहतोय अशी मूर्ती पाहता येत नाही. पहा असं सांगितलं याचा अर्थ प्रातिभ प्रतिभेनी दर्शन घ्या, कोणत्याही चक्षुनी दर्शन घ्या असं होऊ शकत नाही. मात्र पाहण्याची आपल्याला सवय असल्यामुळे ते पाहायचं आहे पाहतो आहोत या भावानी अचानक मनच तिरोहित होऊन जातं, मनच एकाग्र आणि शांत होऊन जातं. हा या पाहण्याच्या क्रियेमागचा असलेला हेतू आहे, त्यामुळे याच्यात काही कमतरता नाहीये. आणि हा बालिश प्रश्नही नाही, हा चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्या ओवीवर स्वामीजींनी काय सांगितलं हे नेमकं गडबड झाल्यामुळं 3-4 ओव्यांवर प्रवचन केलं आणि ध्यानात मला ज्ञान द्या असं सांगितलंय वगैरे असं, त्यामुळं ते याचा अर्थ आपण श्रवण करताना मात्र कशावर आपण श्रवण करतो आहोत, कोणत्या ओवीचा काय अर्थ ऐकतो आहोत, कोणत्या कॉन्टेस्टमध्ये ऐकतो आहोत हे नीट समजून घेऊन आपण त्याच्याकरताच हा घोटाळा होऊ नये म्हणून मी दासबोधातल्या देखील कित्येक ओव्या काल सांगितल्या. येथ अपाये तोची उपाये आणि उपाये तोची अपाये हे अनुभवे वीण काये समजो जाणे, अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. जो अनुभव घ्यायला जातो त्याच्या मनाचाच त्याग होत नाही, त्यामुळे मग संगत त्याग होत नाही. आणि जेव्हा संगत त्याग होतो तेव्हा अनुभव नावाची कोणती गोष्ट शिल्लक राहत नाही. हे अजून समजावं म्हणून खरं म्हणजे मी सांगितलं. पण मला हा सत्संगाचा कार्यक्रम अशाच करता आवडतो की सत्संगाच्या या अशा कार्यक्रमांमध्ये प्रवचनकारांनी प्रवचन केल्यानंतर श्रोत्यांच्या मनात काही ना काही शंका येतात आणि त्या शंकांचं निरसन अगदी त्याच वेळेला करता येत, तो विचारूही शकत नाही. असं असल्यामुळंच त्याच्याबद्दलचा अधिक खुलासा आपल्याला नीट समजलं नसेल, आपण नीट ऐकलं नसेल तर हे काय आहे हे विचारण्याची सोय म्हणून तर हा सत्संगाचा कार्यक्रम आहे. असं असल्यामुळं याच्यावर नाव नाहीये, पण ज्यांनी कोणी विचारला त्यांनी खूप चांगली गोष्ट केली असं मला वाटतं, त्याचकरता आपला हा कार्यक्रम आहे. ये अमृता अभंग म्हण ये नाही. चालेल, खरं म्हणजे व्यापक असं सगळं चालेल, पण म्हणजे आपली प्रार्थना कशी असावी की आपल्या साधक वर्गाला जे साधक आहेत त्यांना त्या प्रार्थनेत देखील चुकून आपल्याला शंका येईल इतकं काही नसावं. जसं मी म्हटलं की सगळ्यांचं ध्यान चांगलं हवं असं लिहिलेलं आहे, कुठं सगळे ध्यानाला बसतात म्हणून जर काही स्पेसिफिक असेल तर चांगलं. स्वामीजी काय करत असत? स्वामीजी ध्यानाला बसायच्या आधी मीही करतो, पण ते मी करतो किंवा स्वामीजी करायचे कधी कधी प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेला ते सांगायचे. तुम्ही ऐकलं असेल की त्यांचे जे अनुग्रहित आहेत स्वामीजींचे त्या सगळ्या अनुग्रहितांचं कल्याण होवो. एक एक साधकाला ते डोळ्यासमोर आणायचे आणि त्या साधकाची पारमार्थिक उन्नती होवो अशी प्रार्थना करायचे. प्रार्थना अहंकारात मोडत नाही कधी. इथं म्हटले की प्रार्थना अहंकार, प्रार्थनेचा आणि अहंकाराचा तसा एकमेकांपासून दुसऱ्या करता केलेली प्रार्थना. एवढंच नव्हे तर मग पुढे पुढे ध्यानामध्ये स्वामीजी काही नेमक्या साधकांची नावं घेऊ लागले असं मला माहितीये. आणि मग नंतर बाकीच्या अनेक साधकांकरता सद्भाव म्हणून ते आचमन देत असत, ते शिवाला अभिषेक करत असत आणि मग नंतर त्या अभिषेकाच्या नंतर ते तीर्थ सरलाताईंना ते देत असत. जवळपास एक अर्ध भांड किंवा पाऊण भांड पाणी असं आचमन सरलाताई घेत असत आणि एकेका साधकाचं नाव स्मरून ते त्याचं कल्याण होवो म्हणून आचमन देत असत आणि ती आचमन सरलाताई घेत असत. असे हे दुसऱ्याच्या कल्याणाचे कितीतरी उपाय आपल्याला म्हणजे मनात भावता येतील की ज्यामुळं दुसऱ्याच्या दुसऱ्याकरता केलेल्या चांगल्या प्रार्थनेमुळं आपल्यावरच परिणाम होतो असं जरूर करता येईल.
संतांची या गावी, संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ, नाही तळमळ, दुःखलेश दुःखलेश, संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ. तेथे मी राहीन होऊनी याचक, तेथे मी राहीन होऊनी याचक, घालतील भीक तेची मज तेची मज, संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी वसे भांडवल, संतांची या गावी वसे भांडवल, अवघा विठ्ठल धन वित्त, अवघा विठ्ठल धन वित्त, धन वित्त, संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ. संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, करीति कीर्तन सर्व काळ सर्व काळ, संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ. संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठ देती घेती, प्रेम सुख साठ देती घेती, प्रेम सुख साठ देती घेती, देती घेती, संतांची या गावी, प्रेमाचा सुकाळ. तुका म्हणे तेथे आणिक नाही परी, तुका म्हणे तेथे आणिक नाही परी, म्हणून भिकारी झालो त्यांचा, म्हणून भिकारी झालो त्यांचा, झालो त्यांचा, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी संतांची या गावी गावी संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ
वा वा स्वामीजी निरीच्छता आणि निरहंकारता याचा जीवनात उतरण्यासाठीचा पहिला टप्पा कोणता? अवघड अवघड प्रश्न विचारला. ती जीवनात शेवटच्या टप्प्यापर्यंत कशी नेता येते, त्यासाठी वर्तनात कोणता बदल करणे आवश्यक आहे, यासाठी कसा अभ्यास करता येईल, कृपया आपल्याकडून मार्गदर्शन मिळावे ही नम्र प्रार्थना. निरीच्छतेकरता निरहंकारतेकरता या दोन गोष्टींकरता मानसिक भाव खूप असावा असं मी सांगेन. व्यवहारात उतरणं हे जर आत असेल तरच बाहेर शक्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कुंभाची लव लव सांगे भूमीचे मार्दव तैसे आचार गौरव सुकुलीनाचे. जर भूमी सकस उत्तम सुपीक असेल तर कुंभ लुसलुशीत येतो, जर भूमी रेताड असेल तर कुंभ काट्याचा येतो. म्हणून लवलवीत कोवळा कुंभ आहे म्हणजे जमिनीचा पोत अतिशय चांगला आहे असा जसा अर्थ होतो, तसं बाहेरची कृती हे मन अंतःकरण बुद्धी तुमचं चित्त याचं निदर्शक असतं. लपविता खरे येत नाही याच्यावर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे. बाहेरून निरीच्छ आणि बाहेरून निरहंकारी कसत कसत यांनी निरहंकारितेचा अभ्यास होत नाही. खरं म्हणजे सद्गुरूंचा जो उपदेश आहे त्या सद्गुरूंच्या उपदेशामध्येच बाह्य निरीच्छता आणि बाह्य निरहंकारता राखण्याची अंतरखूण असते. आपण सर्वव्यापी आहोत परिपूर्ण आहोत असं जर साधक चिंतन करत असेल तर बाहेर कोणत्या तरी गोष्टीच्या ठिकाणी आपण अपूर्ण आहोत असं जेव्हा वाटतं त्या भावाला आतली परिपूर्णतेचा जो बोध आहे त्या बोधानी झाकलं जातं. मला काहीही कमी नाहीये, मला कशाचीही इच्छा नाहीये असं सद्गुरूंच्या या उपदेशाचा अर्थही आहे. आपण तेच आहोत या उपदेशाचा दुसरा कोणता अर्थ नाहीये. तो जसा निर्गुण निराकार पूर्ण तसा मी निर्गुण निराकार पूर्णच आहे. मी देहवान देखील नाही. इच्छा आणि अहंकारिता या सगळ्या गोष्टी बाहेरशीच निगडीत आहेत. अहंकार ही तर बोलण्याची गोष्ट नाहीच आहे. स्वामीजी सांगायचे की एक शिक्षकांची गोष्ट सांगायचे की एक शिक्षक खेड्यातून त्यांचे विद्यार्थी होते तर त्याच्यातले काही आमदार खासदार देखील नंतर झाले, परदेशातही गेले यांच्याकडून शिकून. असे शिक्षक त्यांचा सत्कार करायचं ठरवलं आणि गावोगावी सत्कार त्यांचा झाला. त्यांचे गुण गायले गेले, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल स्तुतिस्तुमन उधळली. शेवटच्या भाषणामध्ये शेवटी त्यांना विचारलं की तुम्ही इतके सर्वांना मदत करणारे आणि अहंकार शून्य कसे, तेव्हा ते असं म्हणाले की माझ्यासारखा निरहंकारी मनुष्य या पंचक्रोशीत सापडणार नाही असं स्वामीजी म्हणायचे. ही तोंडाने बोलण्याची गोष्ट नाही, बोलला की गेलंच. अहंकार आहे की नाही हे तुमच्या बोलण्यावरून कळतं, दृष्टिक्षेपातून कळतं, क्रियेमधून कळतं. पण ही जी क्रिया आहे ही अंतर्भावामुळे सहज घडत असते, त्यामुळे अंतर्भाव हा तृप्ततेचा ठेवावा. त्यांनी विचारले की पहिला टप्पा कोणता आणि शेवटपर्यंत हा अभ्यास जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कसा करता येईल. मीही या गोष्टींचा अभ्यासकच आहे, याचा अभ्यास पूर्ण झाला असं म्हणण्याची माझीही छाती नाही. हा अभ्यास करत राहण्यामध्येच गंमत आहे. मी अगदी सुरुवातीला म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे 1984 साल असेल, मी एक ध्येयवाक्य तेव्हा नक्की केलेलं होतं. मी नित्य तृप्त, तृप्त काम, परिपूर्ण आत्मा आहे असं एक माझ्यापुरतं मी एक वाक्य बनवलं होतं. तुम्ही ते दिपे दीपू लाविला मध्ये तुम्ही वाचाल. मी तृप्त आहे याचा अर्थच असा की बाहेरच्या कुठल्याही अतृप्तीशी माझा संबंध कधीही येणार नाही, बाहेरच्या कोणत्याही इच्छांमध्ये मी सापडणार नाही. आणि मला या अभ्यासाचा खूप उपयोग झाला. मला कोणतीही कामना नाही असं मी चिंतन करत असे मनापासून, आणि कोणतीही कामना न ठेवण्याचा अभ्यासही करत असे. आणि मला खरंच मी एक मध्यमवर्गीय जीवन, किमान जीवन हे अवलंबिलं, आणि मला कधीही कोणत्याही अधिकाची अपेक्षा नव्हती. म्हणजे सायकल सोडून प्रथम मी ल्युना घेतली तर आमच्या घरातले सगळे गॅलरीत उभे होते की हा कसा ल्युनावरून येतोय, कारण आमच्या घरी पेट्रोलचं वाहन येईल याची कधीही अपेक्षाही केलेली नव्हती. आपली काय दुचाकी असावी, चारचाकी असावी अशा शब्दात मी कधीही बोललो नाही असं मला आठवतं. कसली चाकं आणि कसलं काय, कशाचीच इच्छा न धरता राहावं अशा जीवनाचा पुरेपूर फायदा, पुरेपूर पाठलाग मी करायचा प्रयत्न केला. तरी मी असं सांगतो की आज देखील मी या गोष्टीचा अभ्यासकच आहे, कारण मनुष्य हा स्खलनशील असतो. त्यांनी कोणत्याही टप्प्यावर म्हणू नये की मी निरीच्छ झालो आणि निरहंकारी झालो, कधीही शब्द येऊ नयेत, कारण शब्द आले की झालंच ती मीपणा किंवा स्खलनाला सुरुवात होण्याची शक्यता देखील असते. जिथं आपण आहोत तिथं परमेश्वर कृपेने आहोत, परमेश्वराच्या इच्छेने आम्ही आहोत असं आपण ठरवावं. एकदा या पर्वतीच्या चढावरच चढत असताना, ल्युनावरून जाताना मी मधुराताई मंदारला मध्ये बसवलेलं आणि केदार मांडीवर होता मधुराताईंच्या, आणि ती गाडी तिने चढायला नकार दिला, तो चढ ती थांबली, आम्ही आनंदाने उतरलो. ती चालत मुलांना घेऊन तिथपर्यंत आली, वर मी मग ती गाडी सुरू झाली, वर गेलो. पण त्याच्यानंतर तीही मला कधी म्हटली नाही आणि मीही म्हटलं नाही की ही गाडी आपण आता दुसरी गाडी घेऊ, कधी असा प्रसंग येईल तेव्हा असं चढून जाऊ, संपली गोष्ट. अशा अशा प्रकारचा सहज भाव जर आपल्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न केला, खरं म्हणजे आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगणं ही देखील चूकच आहे असं मला वाटतं. पण काहीतरी सांगायला पाहिजे, काहीतरी अंदाज यायला पाहिजे म्हणून मी सांगतो आहे. माझ्या ठिकाणी कल्पनेचा विकल्प कधीही नाही, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी असं चिंतन करावं. मी तृप्त काम आहे असं चिंतन करावं, याचा अर्थ मला कुठलीच कामना नाही, एका आत्मभावामध्येच माझ्या सगळ्या कामना तृप्त झालेल्या आहेत असं चिंतन करावं असं मी ठरवलं आणि तसं मी चालत गेलो. ते ध्येयवाक्य देखील कालांतराने हळूहळू बदलत गेलं, पण त्याच्या अशा कुठल्या तरी गोष्टीचं सतत स्मरण असावं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की मागण्याची वास पाहे मुखाकडे, पांडुरंग भक्ताच्या मुखाकडे यांनी काही मागावं म्हणून पाहतो आहे आशेनी की हा काही मागेल, चिंतिल्या रोकडे मनोगत, यांनी नुसतं चिंतन केलं तरी त्याचं रोकड मनोगत पुरवावं अशी इच्छा धरतो. तुकाराम महाराज म्हणतात मीही असा बहादर आहे, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवो निया काही न मागती. जो भक्त आहे तो जीव भाव तुझ्यापाशी असो एवढंच मागतो आणि काही मागत नाही. आणि याच्यासाठीचा पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा असाही विचार न करता रोज या निरंतर गुरुवाक्याच्या स्मरणामध्ये राहावं. त्याच्यात सगळे अर्थ दडलेले आहेत, त्याच्यात विवेकाचा म्हणजे आत्मरूप होण्याचा अर्थही आहे, तिथं वैराग्याचा म्हणजे संसारापासून अनासक्तीचा अर्थही दडलेला आहे. आणि त्या गुरुवाक्याच्या चिंतनाबरोबर अशीही अनुषंगिक ज्याला म्हणू अशी ध्येयवाक्य आपली आपण बनवावीत किंवा चिंतन मालिका बनवावी आणि आपण आपल्या स्वतःला तसंच आपल्याला कायम राहायचं आहे असं बजावत राहावं. आणि मग जे यथा न्याय भोग तुमच्या समोर येतील तर तसं जीवन तुमचं चालेल. स्वरूपानंदांचे देखील ते उत्तम किनखापाचे कपडे घालून असा एक फोटो आहे बर का अमृतधारामध्ये. कधी कधी असे भोग वाटायला संतांच्याही येतात, नंतर ते काढून ठेवले की नेहमीचे कपडे आणि असे कपडे याच्यात फार फरक करू नये. लग्न समारंभाला वगैरे जायचंय म्हणून मुद्दाम बंडी घालून जाऊ नये. लौकिकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे, असं झोपलेलं लौकिक जे आहे अंध लौकिक तसं लौकिक त्याच्या ठिकाणी नसावं. कशाचंच काही विशेष वाटून घेऊ नये. मला अमेरिकेचा व्हिसाच मिळाला नाही, पण मला तिथं म्हणजे तेव्हा जाण्याचं नक्की केलं तर आमची अमेरिका तुम्हाला दाखवण्याचा विचार, असं कोणीतरी मला फोनवर म्हटलं की आमची अमेरिका स्वामीजींना दाखवायचे. कसलं काय, मी काही पाहायचं, मला पाहायची इच्छाच नाहीये. मी येईन तिथं, कोणाच्या घरी राहीन, काय जे कार्यक्रम असतील ते करीन, परत येईन. मला काही इच्छा नाही, नायगरा धबधबा पाहायचा नाही, कुठे जायची इच्छा नाही. कारण निरीक्षतेचा अभ्यास हा अशाच वेळेला जेव्हा तुम्हाला संधी असते तेव्हा आपण केलाय केला नाहीये, आपण किती अडकतो, मग माझा कार्यक्रम त्यांनी 3 आठवड्याचा ठरवला, 3 आठवड्यात अमेरिकेच्या 4 टोकांना जायचं आणि स्वामीजींना काही पाहायची नाही म्हणजे नाहीच आहे, परत यायचं. तर जाण्याचीही विशेष इच्छा होती की नव्हती, सगळे आग्रह करत होते, मी विसाला जात होतो. माझा जो प्रोफेशन लिहिला जात होता की हे केंद्र हे एक संप्रदाय चालवतात वगैरे, त्यांच्या धोरणाप्रमाणे विसा नाही तर नाही चला. कशाची इच्छाच न धरता जीवन असावं असा खराखुरा प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत राहावा असं मला वाटतं. काहीच फरक पडत नाही. तिथल्या लोकांना इथे येऊन साईट सीन करतात आकर्षण वाटतं, इथल्यांना तिकडे जाऊन पाहावं असं वाटतं. पण पाहणं ही अशी एक गोष्ट आहे की त्याची इच्छाच धरली नाही. म्हणून ईशावास्य उपनिषदामध्ये ईशावास्यम इदम सर्वम यत्किंज जगत त्यान जगत तेन त्यक्तेन भुंजी था हा असं म्हटलेलं आहे. त्याचा त्यागपूर्वकच भोग असावा. त्यागपूर्वक भोग म्हणजे भोग न घेणं हाच त्याचा भोग आहे. जर सगळं जगत ओतप्रोत ईशतत्वानी भरून राहिलेलं आहे, मीही भरून राहिलेलो आहे, माझ्या अवतीभोवती सर्व जर तेच नटून राहिलेलं आहे, तर भोग घेण्यासाठी मुद्दाम मिळवण्यासाठी म्हणून धावपळ करण्याची मला कारण नाही, मला काही कारण नाही. मग भारतातली अनेक ठिकाणं असू शकतील, तेन त्यक्तेन भुंजिता. मी जसं म्हटलं की मला हिमालयाबद्दल दोन गोष्टींबद्दल आकर्षण आहे, पण मी कधीही जाणार नाही. माझ्या आत असणारा हिमालय मला आवडतो. गंगेबद्दल आकर्षण आहे, पण पाहण्याची इच्छा नाही. तिच्या पवित्रतेमुळे कित्येकांची जीवन उद्धरून गेली. हिमालयामध्ये देह ठेवण्यासाठी युधिष्ठिरादी गेले. आपणही आपल्या आत असणाऱ्या हिमालयातच, हिमालयाच्या काठाशीच, तळाशीच देह ठेवू. म्हणून मला असं वाटतं की प्रत्यक्ष वर्तन हे नंतर घडतं, आधी मनोगत कामना असतात. त्यामुळे तिथंच आपण आपल्या साधक आहोत. आत्मदर्शनाकडे जायचं असेल तर कुठल्या तरी एका रस्त्यावर एका वेळेला दोनदा चालता येत नाही की नाही, तशी सोय नाहीये. त्यामुळे एका रस्त्यावर एका वेळेला एका जीवनामध्ये जर चालायचं असेल तर दुसऱ्या जीवनावरून चालता येणार नाही. पण मी चालतो आहे तिथं परिपूर्णच आहे अशी भावना आपण धरावी असं मला वाटतं. आणि याच्यासाठी पहिला टप्पा नाही आणि शेवटचा टप्पा नाही, रोजचा प्रत्येक क्षण सावधपणाने आपण घालवावा. आणि जमवलेलं जमवलं असं म्हटलं तरी देखील जरा अहंकारच आहे तो. म्हणून उत्तराकरता देखील थोडीशी समजण्यासाठी उदाहरणं द्यावी लागत असतील म्हणून दिली. पण असं आपण जीवन जगलो याचाही अहंकार मला न लागो अशी मी स्वामीजींकडे प्रार्थना करतो आणि माझ्याकरता तुम्हीही करा असं मी तुम्हाला सांगेन. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.